नमस्कार. जीवन मूल्य ह्या कार्यक्रमामध्ये मी माधवी आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. अनेक विषयांना घेऊन जीवन मूल्य कार्यक्रम आपल्यापर्यंत नेहमीच येत आलेला आहे, परंतु आज एका आगळ्या वेगळ्या विषयाला घेऊन आम्ही आपल्यासोबत आज इथे आलो आहोत. आणि ह्या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या सगळ्यांच्या सोबत आलेले आहेत डॉक्टर सचिन. डॉक्टर सचिन, आपलं स्वागत आहे. आपण अनेक विषयांवर मुंबईमध्ये, भारतामध्ये, कॉलेजेसमध्ये, कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर बोलत आलेला आहात, पण नेहमीच मी पाहिलेलं आहे की तुम्ही एक विशिष्ट विषयावर नेहमी बोलता, आणि त्या आहेत भावना. आणि हा एकच असा विषय आहे ज्याच्यामध्ये मी पाहिलेलं आहे की मनुष्य आणि प्राणी ह्या दोघांमध्ये अंतर करणारा जो मेन विषय आहे तो आहे भावना. तर भावना म्हणजे एक्झॅक्टली काय?
मनुष्य आणि प्राणी दोघांमध्ये असतात भावना. फक्त मनुष्य आणि मशीन, ज्याला आम्ही म्हणतो की यंत्र मानव आणि मनुष्य, याच्यामध्ये फरक आहे की यंत्र मानवामध्ये भावना नसतात. आजकाल सायंटिस्ट तो पण प्रयोग करू पाहतात की कशा प्रकारे भावना आपण कॉम्प्युटरमध्ये किंवा यंत्र मानवामध्ये टाकू शकतो. पण मला असं वाटतं भावना ही मनुष्याला मिळालेली फार मोठी देणगी आहे. भावना हा जो शब्द आहे त्याला पर्यायी शब्द जे हिंदीमध्ये आहेत ते आहेत आवेग, संवेग किंवा उद्वेग. आणि इंग्रजीमध्ये आम्ही याला म्हणतो इमोशन. तर इंग्रजी शब्द जरी आपण बघितला आणि हिंदी शब्द जरी बघितले, संस्कृत शब्द, त्याच्यामध्ये जसं इंग्रजी शब्दामध्ये इमोशनमध्ये मोशन आहे, तसं हिंदी आणि संस्कृत शब्दामध्ये देखील वेग आहे. म्हणजे जी वेगाने येते ती भावना. ठीक आहे, काही वेळेला वेगवेगळे शब्द वापरले जातात. काही जण याला फिलिंग्स म्हणतात, फिलिंग्स आणि इमोशन्स किंवा भाव आणि भावना आणि संवेग, आवेग आणि उद्वेग. तर भावनेला आपण बघितलं की एक अशी त्याला अस्पष्ट या अव्यक्त आपल्या आतून येणारी एक संवेदना आहे, ती अतिशय वेगाने येते आणि त्यावेळेला आपलं नियंत्रण त्याच्यावर असतं किंवा नाही असतं हा कदाचित आजच्या चर्चेचा फार सुंदर विषय ठरेल. या विषयावर बोलायला मला पूर्ण भारतामध्ये बोलवलं जातं. याला आम्ही इंग्रजीमध्ये म्हणतो भावनिक बुद्धिमत्ता. तर इमोशन्स किंवा आपल्या भावनांना कसं आपण नियंत्रणात ठेवायचं आणि त्याचा आपल्या जीवनामध्ये सफलतेसाठी कसा वापर करून घ्यायचा, ह्याच्यावर आम्ही विशेष कार्यशाळा करतो.
डॉक्टर, मला एक गोष्ट सांगा, ह्या भावनांचं नेमकं ओरिजिन ज्याला आपण म्हणतो हे कुठे होत असतं?
मेडिकल सायन्स किंवा वैद्यकीय शास्त्रानुसार आपल्या मेंदूमध्ये अमिगडाला नावाचा एक भाग आहे, जो हिप्पोकॅम्पस, अमिगडाला आणि हायपोथॅलॅमस याच्या जवळपास असतो. तर तिथे भावनांचा उद्गम असं आधुनिक वैद्यकशास्त्राने मानलेलं आहे. आणि अध्यात्म किंवा सर्वसाधारणपणे प्रत्येक व्यक्तीला वाटतं की भावना म्हणजे त्याचा हृदयाशी काहीतरी संबंध आहे. तर हृदयापासून ज्या येतात त्या भावना, आणि वैद्यकशास्त्रामध्ये मेंदूला त्याचं स्थान दिलेलं आहे. काही फिलॉसॉफीजमध्ये, तत्वज्ञानामध्ये आम्ही असं बघितलंय की जसं हृदयाला दिल म्हणतात हिंदीमध्ये, तसं काही जण जिगर हा शब्द पण वापरतात की जिगर से मेरे आया है. जिगर शब्दाचा वास्तविक अर्थ बघितला तर तो होतो लिव्हर. तर ह्या विषयावर जेव्हा मी संशोधन केलं तेव्हा कळलं की काही जसं चायनामध्ये, चायनीज फिलॉसॉफीमध्ये लिव्हरला पण भावनेचं स्थान दिलेलं आहे, की काही भावना लिव्हरला, दे आर द सीट ऑफ इमोशन्स. तर भावना ह्याचा शरीरातील वेगवेगळ्या अंगाशी संबंध असू शकतो. जसं आपण म्हणतो एखाद्याला भरपूर राग आला तर त्याचा मेंदूमध्ये त्याचा इफेक्ट येतो किंवा त्याचं ब्लड प्रेशर वाढतं. तर रागाचा किंवा क्रोधाचा आणि मेंदूचा संबंध आहे. तर भावनेचा मेंदूशी आहे, हृदयाशी आहे, लिव्हरशी संबंध आहे, तसं प्रत्येक शरीरातील अंगाशी संबंध आहे. पण जेव्हा आपण म्हणतो भावना तर सर्वसाधारणपणे लोक याला स्वीकार करतात की ती हृदयापासून जी निघते किंवा अंतरंगापासून जी येते, अंतर मनातून येते, खोलवरून कुठून तरी येते ती भावना. तर ह्याचं सीट सांगितलेलं आहे, सीट ऑफ इमोशन, की भावनेचं स्थान हे हृदय सर्वसाधारणपणे मानलेलं आहे.
डॉक्टर साहेब, आता खूप छान तुम्ही सांगितले की हृदयच एक जन्मस्थान आहे किंवा स्थान आहे जिथे भावना उत्पन्न होतात. तर अशा काही मूलभूत बेसिक्स ज्याला म्हणतात, अशा काही बेसिक्स इमोशन्स किंवा भावना असतात का मनुष्यामध्ये, आणि आहेत तर त्या कोणत्या?
हा, ह्याच्याबाबत दुमत आहे सध्या. काही जण म्हणतात भावना फक्त दोनच प्रकारच्या आहेत, एक आहे प्रेमाची भावना आणि एक आहे भयाची भावना, ज्याला आम्ही लव आणि फिअर म्हणतो. त्याच्यामध्ये सगळ्या भावना आल्या. काही जण म्हणतात की भावना ज्या आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत आणि बेसिक त्याच्यामध्ये सहा प्रकार आहे, सहा प्रकार. आणि त्याच्यामध्ये आहे की क्रोध किंवा ज्याला अँगर, फिअर किंवा ज्याला आपण भय म्हणतो, सरप्राईज आश्चर्यचकित होणे, डिस्गस्टिंग खुशी किंवा आनंद आणि निराशा सॅडनेस. तर ह्या सहा प्रायमरी इमोशन्स मांडलेल्या आहेत. आणि काही जणांनी सांगितलं की ह्या प्रायमरी इमोशन्स किंवा प्राथमिक भावनांपासून दुसऱ्या भावना जन्म घेतात. तर अशा प्रकारे भावनांचं क्लासिफिकेशन किंवा वर्गीकरण केलेलं आहे सायंटिस्टने.
अच्छा, म्हणजे आता ह्या ज्या काही सहा तुम्ही भावना सांगितल्या आहेत ह्या भावनांची पण एखादा परिवार आहे.
हा
विषयाला घेऊन आपण पुढे कधीतरी हा विषय चालू, हे सत्र चालूयाच. पण मला एक गोष्ट सांगा की ह्या भावना एखाद्या मनुष्याला गरजेच्या आहेत?
जर गरजेच्या नसत्या तर आपल्यामध्ये त्या नसत्या. जसं मी सुरुवातीला पण सांगितलं की यांत्रिक मानव आणि मनुष्यामध्ये हा फरक आहे की आपल्याला भावनेचं वरदान आहे. भावना ह्या आपल्या जीवनातील क्वालिटी किंवा जीवनाचा जो दर्जा आहे तो वाढवू शकतात. पण त्या सकारात्मक भावना जेवढ्या जास्त असतील तेवढी आपली शक्ती, ज्या आपल्यामध्ये लपलेल्या ज्या शक्ती आहेत त्या जागृत होतात आणि त्या भावनांद्वारे आपण जीवन सहजपणे आणि गुड क्वालिटीने आपण ते जगू शकतो असा आमचा अनुभव आहे. त्यामुळे भावना फार जरुरी आहेत. फक्त एकच त्याच्यामध्ये आहे की भावनांवर आपलं नियंत्रण असलं पाहिजे आणि भावना आपल्याला सहयोगी असले पाहिजे. त्याच्यामुळे आपल्या शरीरावर मनावर विपरीत परिणाम घडता कामा नये. एवढं फक्त आपण हे संतुलन साधलं, ज्याला आम्ही म्हणतो भावनिक बुद्धिमत्ता आपल्याकडे असेल, ज्या विषयावर आम्हाला भरपूर ठिकाणी बोलवलं जातं. तर IQ आणि EQ हे जे प्रकार आहेत त्याला आम्ही इमोशनल कोशंट म्हणतो. तर इमोशनली आपण इंटेलिजंट असलं पाहिजे, म्हणजे भावना आपण त्याच्यावर नियंत्रण आणि त्याचं मॅनेजमेंट जर करता आलं आपल्याला तर आपण जीवनामध्ये अतिशय चांगलं जीवन जगू शकतो, श्रेष्ठ जीवन जगू शकतो.
डॉक्टर साहेब, ज्या पद्धतीने जग आता पळतंय, एकच प्रत्येकाचा एकच उद्देश आहे, तो आहे सक्सेस, सफलता ज्याला आपण म्हणतो. तर ह्याच्यासाठी विशेष असं काही भावना आहेत का ज्या आपल्याला गरजेच्या आहेत?
येस, हा चांगला प्रश्न आहे. कारण कंपन्यांमध्ये आम्हाला जेव्हा बोलवलं जातं तर अगोदर, म्हणजे 90 अगोदर पण आमचं असं मानणं होतं की ज्या व्यक्तीकडे बुद्धिमत्ता आहे चांगली, ज्याला आपण IQ म्हणतो किंवा इंटेलिजंट कोशंट म्हणतो, आम्हाला असं वाटायचं की ते व्यक्ती जीवनामध्ये जास्त सफल होतात. पण हळूहळू आम्हाला कळलं की नुसतं IQ असून चालत नाही, फक्त तुमच्याकडे पुस्तकी ज्ञान आहे किंवा त्याने तुम्ही सफल होत नाही, IQ बरोबर तुमच्यामध्ये EQ असणं पण फार गरजेचं आहे. याला आम्ही म्हणतो भावनिक बुद्धिमत्ता. आणि ह्याच्यावरच बोलण्यासाठी आम्हाला पाचारण केलं जातं. कारण आम्ही बघितलंय की तुमच्याकडे IQ खूप छान आहे, तुम्ही हुशार आहात, तुम्ही टॉपर्स आलेला आहात, पण जर तुम्हाला लोकांशी संबंध व्यवस्थित ठेवता नाही आले, रिलेशनशिप्स तुम्ही जर व्यवस्थित ठेवले नाही कामाच्या ठिकाणी, तर लोकांचा सहयोग तुम्हाला मिळत नाही आणि तुमची एक चांगली टीम बनत नाही आणि त्यामुळे तुमचं सफलतामध्ये तुम्ही अवरोध स्वतःच बनू शकता. त्यामुळे आम्हाला याच्यावर खास बोलवलं जातं की कशा प्रकारे ही भावनिक बुद्धिमत्ता वाढता येईल, वाढवता येईल. आणि आता आमच्याकडे अशा पद्धती आहेत ज्याच्याद्वारे आपली भावनिक बुद्धिमत्ता आपण वाढवू शकतो. आणि ह्याच्यामध्ये विशेष काही खास सकारात्मक भावना आहेत ज्या आपण वाढवल्या अभ्यासाने, तर आपण दुसऱ्यांकडून सहयोग घेऊ शकतो. इवन आपली भी जी ऊर्जा आहे त्याला पण आपण एक दिशा देऊ शकतो आणि जीवनामध्ये सफल होऊ शकतो. तर जसं आपण स्लाईडमध्ये बघतो आहे की एक हिमनग आहे, तर हिमनगाचा आपण म्हणतो की त्याचा फक्त 10% भाग दिसतो आणि 90% भाग दिसत नाही. तर जो 10% भाग आहे तो आपला इंटेलिजन्स आहे, जे आपल्याला डिग्री मिळाले किंवा आपण ज्याच्यामध्ये आपली बेसिक क्वालिफिकेशन आहे. पण भावनिक बुद्धिमत्ता आपल्याला जागृत करावी लागते. तर आपल्यामध्ये या सकारात्मक भावना ज्याच्यामध्ये लव किंवा पॉझिटिव्ह फीलिंग्स ज्याला आपण स्नेह म्हणतो किंवा प्रेम म्हणतो, दुसरी जी भावना आहे जी करेज किंवा कॉन्फिडन्स आत्मविश्वास किंवा आशावादी असणे, ऑप्टिमिस्टिक बिहेवियर, ह्या ज्या पॉझिटिव्ह इमोशन्स आहेत किंवा पीस विच इज अ व्हॅल्यू, खूप छान भावना आहेत, ह्या भावना आपल्यामध्ये आहेत, त्यांना आपण एखाद्या विधीने जागृत केलं आणि त्याचा वापर केला तर आपण आपल्या वर्कप्लेसमध्येच नाही परंतु घरामध्ये देखील किंवा संबंधामध्ये देखील आपण जीवनामध्ये सफल होऊ शकतो. तर आम्ही वर्कशॉपमध्ये ह्या भावना कशा जागृत आणि करून ह्याचा वापर कसा सकारात्मक पद्धतीने आपण करू शकतो हे याच्यावर आम्ही विशेष चर्चा करतो.
खूप छान डॉक्टर साहेब. आता एक शब्द तुम्ही वापरला तो म्हणजे सकारात्मक भावना. तर मला जाणून घ्यायच्यात नकारात्मक भावना सुद्धा असतात का?
येस, जेव्हा मी म्हणतो सकारात्मक भावना म्हणजे त्याच्या अपोजिट नकारात्मक भावना पण आहे ज्याच्यामुळे सगळ्यात जास्त नुकसान वर्कप्लेस किंवा आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये होतं. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान करणारी जी भावना आहे ती आहे क्रोध, क्रोधाची भावना ज्याला आपण अँगर म्हणतो. आणि त्याचा पण फार मोठा परिवार आहे, आपण कदाचित पुढे त्याच्यावर बघू. दुसरी जी भावना ज्याने फार नुकसान होतं ते आहे फियर किंवा भीती. या भीतीमुळे पण आम्ही बघितलेलं आहे की चांगलं तुमच्यामध्ये अतिशय चांगले विशेषता आहेत, यू आर व्हेरी गुड पर्सन, पण त्या भीतीमुळे तुमच्यातल्या विशेषता त्या बाहेर येत नाहीत, त्या आतमध्येच राहतात आणि तुमचा परफॉर्मन्स कमी होतो. भरपूर वेळेला बॉसला बघितल्यावर किंवा एखाद्या व्यक्तीला बघितल्यावर आपल्याला आतमध्ये ती भीती जर निर्माण झाली तर आपला परफॉर्मन्स किंवा एखाद्या मीटिंगमध्ये बोलणं, त्या भीतीमुळे तुमचा परफॉर्मन्स कमी होऊ शकतो. तर ही नकारात्मक भावना आहे जी तुमच्यामधील आत्मविश्वास बाहेर पडू देत नाही. किंवा काही जण सध्या आपण बघतोय ह्याला आम्ही डिप्रेशनचं युग म्हणतो, तर डिप्रेशन किंवा निराशावादी विचार असणे ही भावना पण फार नुकसान करते. तर क्रोध, भय, निराशा किंवा काही लोकांना चिंता किंवा चिंता करण्याचा स्वभाव जो असतो त्याच्यामुळे देखील फार नुकसान होतं. तर ह्या ज्या भावना आहेत ह्या नकारात्मक भावना आहेत आणि ह्याच्यावर आपण जर नियंत्रण ठेवलं तर आपण फार सफल होऊ शकतो.
डॉक्टर साहेब, तुम्ही मगाशी सुद्धा म्हटलात की भावनांवर भावनांचं नियंत्रण आणि नियोजन हे दोन्ही शब्द तुम्ही मगाशीही वापरले. मला जाणून घ्यायचं की भावनांचं नियंत्रण आणि नियोजन हे कोणत्या पद्धतीने तुम्ही जेव्हा इतर सांगतात वर्कप्लेसमध्ये सांगता किंवा अनेक वर्कशॉप्स तुम्ही करता तर अशी कोणती विधी तुम्ही सांगता जेणेकरून की ह्या भावनांवर नियंत्रणही ठेवता येतं किंवा ह्याचं नियोजन करता येतं?
दिस इज द क्रक्स ऑफ द मॅटर ज्याला आम्ही म्हणतो. फार महत्वाचा विषय आहे की पहिलं तर तुम्हाला कळलं पाहिजे की तुमच्यामध्ये ह्या भावना कशा जागृत होत आहेत आणि हळूहळू त्या वर येत चाललेल्या आहेत. तर ह्याच्यासाठी सगळ्यात चांगली जी पद्धत जी मला स्वतःला अवगत झाली आणि कळली ती म्हणजे ध्यान करणे. किंवा ध्यान करणे म्हणजे स्वतःला पाहणं, रेग्युलरली पाहणं स्वतःला की काय होत आहे, माझ्या आतमध्ये कुठून येत आहेत या भावना आणि कोणत्या परिस्थितीमध्ये येत आहेत, किंवा एखाद्या व्यक्तीबरोबर येत आहेत की एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये. तर मी स्वतःला बघू लागतो, साक्षी होऊन स्वतःला पाहणं. तर जेव्हा मी स्वतःला साक्षी होऊन बघू लागतो तर हळूहळू मला कळतं की ह्या परिस्थितीमुळे किंवा या व्यक्तीसमोर माझ्या ह्या भावना जागृत होतात, मग त्या सकारात्मक असो किंवा नकारात्मक असो. तर जेव्हा मी त्या भावनांना पाहायला लागतो तर हळूहळू मला कळतं की भावना आता येत चाललेली आहेत आणि इट इज टेकिंग मी ओव्हर. मग ती नकारात्मक भावना असेल तर माझे ज्या पॉझिटिव्ह फॅकल्टी आहेत त्यांना ती घेऊन जाते. आपण म्हणतो ना एखाद्या व्यक्ती भावनेमध्ये वाहून गेला, एक्झॅक्टली हा शब्द फार सुंदर आहे. ही भावना येते आणि आपल्या बुद्धीला घेऊन जाते, बुद्धीचं हरण करते. तर पहिलं तर आपण ह्याला पाहणं गरजेचं आहे की ही भावना माझी कशी येते आतून, कोणत्या परिस्थितीमध्ये येते, आणि जेव्हा ही भावना जागृत होते तेव्हा काय काय होत असतं माझ्या शरीरामध्ये आणि मनामध्ये. जेव्हा भीतीची भावना असते किंवा चिंतेची भावना असते किंवा क्रोधाची भावना असते, मी जेव्हा पहिली स्टेप आहे जेव्हा त्याला बघू लागतो, तर त्याच्यासाठी साक्षी भाव अवस्था फार जरुरी आहे. डिटॅच होणे ज्याला म्हणतो, डिटॅच होऊन स्वतःला जसं आपण पाहत जातो तसं आपल्याला कळतं की आता भावना येत चाललेले. आणि त्यावेळेला आपल्याला ठरवायचं असतं की या भावनेला येऊ देणं की न येऊ देणं हे आपल्या हातात असते, ही शक्ती असते. पण अजूनपर्यंत आपण त्याला कधी पाहिलेलंच नसतं. तर जेव्हा आपण त्याला बघू लागतं तर हळूहळू आपल्याला कळतं की ह्याला थांबवणं न थांबवणं माझ्या हातामध्ये आहे. मग ही शक्ती जी आहे, जी शक्ती ह्या भावनांवर नियंत्रण ठेवतो, त्याला आम्ही म्हणतो बुद्धी. तर हळूहळू मला कळायला लागतं की माझ्यामध्ये एक अशी शक्ती आहे, ह्या भावनांवर मी नियंत्रण ठेवू शकते. आणि जेव्हा मला कळतं की या भावनांना मी पाहिजे तसा परिस्थिती अनुसार वापर करू शकतो, तेव्हा मी या भावनांवर नियंत्रण पाहू लागतो हळूहळू, आणि त्याचं मॅनेजमेंट करू लागतं, आणि योग्य वेळी योग्य भावनांचा वापर करून मी संबंध चांगले ठेवू शकतो, माझा परफॉर्मन्स वाढवू शकतो, आणि आलेल्या विपरीत परिस्थितीवर मात करू शकतो. मग त्याची विधी एकच आहे की स्वतःला साक्षी होऊन पाहणं, आणि आपोआप तुमच्यामध्ये एक अशी शक्ती जागृत होईल असं तुम्हाला वाटतं, आणि ती शक्ती हळूहळू तुम्ही जसं या अवस्थेमध्ये जास्त राहायला लागाल तर तुम्हाला कळतं की ही शक्ती माझी आहे, आणि ह्या शक्तीद्वारे मी ह्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकतो. त्यामुळे मला मी स्वतःला भावनांपासून डिटॅच करायला लागतो, त्या भावनांना बघतो आणि त्यांना येऊ देणं की न येऊ देणे हे मी स्वतः ठरवतो. ही शक्ती आपल्याला ध्यानाद्वारे आपोआप येते.
डॉक्टर साहेब, तुम्ही म्हणला की ध्यानाद्वारे आपोआप येते. मला एक सांगा की जेव्हा एखादा चॉईस आहे आपल्याकडे की आपण चांगल्या भावनांना येऊ द्यायचंय का वाईट भावनांना येऊ द्यायचंय, नाही येऊ द्यायचंय, तर वाईट भावनांना किंवा नकारात्मक भावनांना आपण अगदी टोटली थांबवू शकतो का नाही थांबवू शकत का, त्यांच्यामध्ये काही वेगळी अशी ट्रान्सफॉर्मेशन होतात, एक्झॅक्टली काय परिवर्तन होत असतं आणि कसं काय तुम्ही त्या नेगेटिव्ह भावनांना किंवा नकारात्मक भावनांना थांबून एखादी सकारात्मक भावना उत्पन्न करू शकता किंवा निर्माण करू शकता त्यावेळेला?
फार छान प्रश्न विचारला. सुरुवातीला जेव्हा मी असं लोकांना सांगतो तर लोकांचा कोणाचा विश्वासच बसत नाही, कारण लोकांचा आतापर्यंत असा अभ्यास आहे की नकारात्मक भावना तर गरजेचं आहे, जसा दिवस आहे तसं रात्र पण असली पाहिजे, तसंच या नकारात्मक भावना पण आपल्यामध्ये आहेत, आपण त्याला काही करू शकत नाही. हियर आय वुड लाईक टू डिफर, इथे आम्ही थोडे वेगळा अनुभव करतो की भावना किंवा इमोशन बेसिकली ही एनर्जी आहे. जसं आपण सुरुवातीला बघितलं, इमोशन इज एनर्जी इन मोशन, ही एनर्जी आहे. एनर्जी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह नसते, त्याला आपण रूप देतो पॉझिटिव्ह अँड निगेटिव्हचं. हे शब्द पण आपण वापरतो याच्यासाठी, कारण आपण बघतो की नकारात्मक ऊर्जेने नुकसान होतं, सकारात्मक ऊर्जेने नुकसान होत नाही, ठीक आहे ना. आणि आपण हे लेबल्स त्यांना दिलेले आहे की जेव्हा एखादा एकदम लाल झालेला असेल, कापत असेल, किंवा तो कोणाला स्वतःला किंवा दुसऱ्याला नुकसान करणार, तेव्हा आपण म्हणतो ही क्रोधाची भावना आहे, बट बेसिकली इट इज अन एनर्जी, ठीक आहे ना. अशा प्रकारे स्नेहाची भावना आहे, लवची भावना आहे, त्यावेळेला तो चेहरा वेगळा असतो, फिलिंग्स वेगळ्या असतात, पण त्याला आपण म्हणतो ही पॉझिटिव्ह एनर्जी आहे आणि ही लव एनर्जी आहे किंवा प्रेमाची किंवा स्नेहाची ऊर्जा आहे. बेसिकली असते ऊर्जा, आणि ह्या ऊर्जेला नियंत्रण करणं आणि त्याचं रूप बदलणं हे आपल्या हातामध्ये असतं, कारण ही माझी ऊर्जा आहे. आणि राजयोग ध्यानामध्ये आम्हाला हे शिकवलंय की तुम्ही ओरिजिनली सकारात्मक आहात, आपण सर्वजण ओरिजिनली खूप पॉझिटिव्ह आहोत, फक्त आपण विसरलेलो आहोत की आपण ओरिजिनली कोण आहोत. तर जेव्हा आपली स्मृती जागृत होते की मी ओरिजिनली एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे आणि निगेटिव्ह एनर्जी माझं ओरिजिनल स्वरूप नाही आहे, वास्तविक स्वरूप नाही आहे, जेव्हा हे माझी बुद्धी मला स्वीकार करते आणि त्या अवस्थेमध्ये मी जातो, ते आपोआप ह्या निगेटिव्ह ऊर्जा गळून पडतात, ह्यांना कुठे सोडायचं नसतं. जसं आपण म्हणतो की तुम्हाला अंधार दूर करायचा असेल तर अंधार दूर करण्यासाठी काही झाडू नाही आहे, अंधार दूर करायचं काय करायचं, लाईट लावायची असते. जशी लाईट येते अंधार आपोआप जातो, तशाच या नकारात्मक भावना ह्याच्याशी युद्ध कधीच करू नये. कारण जेवढा आपण विचार करतो की नाही मला राग नाही आला पाहिजे, राग नाही आला पाहिजे, किंवा मला हे निराशेचे विचार आले नाही पाहिजे आले नाही पाहिजे, तर मानसशास्त्रामध्ये असा सांगितलं जातं की व्हॉट यू रेझिस्ट परसिस्ट, ज्याच्याशी तुम्ही युद्ध करता ते आणखीन शक्तिशाली होत जातं. तर आम्ही म्हणतो युद्ध करू नका, तुम्ही फक्त पॉझिटिव्ह कॉन्शियसनेसमध्ये राहा, सकारात्मक चेतनेमध्ये तुम्ही स्वतःला ठेवा, मग नकारात्मक चेतना स्वतःच ते निघून जाते, ती कुठे जात नाही, फक्त ते ऊर्जाचं परिवर्तन आहे. आणि हे सुंदर परिवर्तन राजयोग ध्यानामध्ये होतं असा आमचा अनुभव आहे. मी माझा स्वतःमध्ये परिवर्तन जे पाहिलेलं आहे की नकारात्मक ऊर्जा होत्या, पण जसं आपण ध्यानाचा अभ्यास करत गेलो आणि स्वतःला आत्मिक स्वरूपामध्ये स्थित जसं करत गेलो, ह्या नकारात्मक ऊर्जा केव्हा गळून पडल्या कळलंच नाही. म्हणजे जसा लाईट आला अंधार निघून गेला, आणि मग त्या अवस्थेमध्ये राहावंसं वाटलं, कारण ती माझी स्वतःची ओरिजिनल अवस्था आहे, त्याच्यामध्ये राहणं मला सहज शक्य आहे आणि त्याच्यामध्ये माझा परफॉर्मन्स, कार्यक्षमता आपोआप वाढते हे मला स्वतःलाच कळायला लागलं, कोणाला सांगायची आवश्यकता नाही आहे. तर जेव्हा आपण आपल्या मधील ती शक्ती जागृत करणे, किंवा ज्याला आम्ही राजयोग ध्यानामध्ये म्हणतो की आत्मिक स्वरूपामध्ये आपण स्थित राहणं म्हणतो, जेव्हा ती लाईट येते, आध्यात्मिक प्रकाश आपल्यामध्ये येतो, हे नकारात्मक भावना आपोआप निघून जातात आणि आपण लाईट बनतो आणि लाईट अवस्थेमध्ये राहून आपला कारोबार पण लाईट बनतो. ज्याला आमच्याकडे फार सुंदर म्हणतात की व्यवस्था का आधार अवस्था के ऊपर है, हिंदीमध्ये आम्ही म्हणतो आपली अवस्था चांगली असेल तर व्यवस्था ऑटोमॅटिकली चांगली होते आणि ही लाईटच आपल्यामधील सकारात्मक भावना निर्माण करत राहते.
डॉक्टर साहेब, खूप सुंदर तुम्ही आम्हाला माहिती दिलेली आहे, ज्याच्यामध्ये अगदी इतक्या सोप्या शब्दांमध्ये तुम्ही आम्हाला सांगितलं. फार मोठे मोठे प्रश्न असतात, भावनांना नियंत्रण कसं ठेवायचं हे फार मोठे प्रश्न असतात. तर श्रोते, आपण पाहिलं की इतका कठीण असा कधीतरी वाटणारा हा विषय डॉक्टर साहेबांनी आपल्यासाठी किती सोपा केलेला आहे आणि इतकी छान मार्गदर्शन त्यांनी आपल्याला केलेलं आहे. भावनांबद्दल अधिक माहिती आपण पुढे चालून घेणार आहोत, पण ह्या विषयात आपल्याला कोणत्याही पद्धतीचं अधिक माहिती जर हवी असेल तर तुम्ही केव्हाही www.bkmarathi.com ह्या वेबसाईटवर पाहू शकता. तिथे अधिक माहिती तुम्ही घेऊ शकता आणि ह्या सत्राचा पुढील भाग आम्ही घेऊन तुमच्याकडे नक्कीच लवकरच येणार आहोत. नमस्कार.
ईश्वर निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान. या जगात त्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ प्राप्ती नसावी आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी हेच आमचे ध्येय. अत्याधुनिक जगाच्या उंबठ्या व श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे. विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. चमत्कार, मंत्रतंत्र अशा मोजमापात ईश्वराला ना तोलता त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे. जगण्याची कला म्हणजे काय, स्वतःची खरी ओळख काय हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्माकुमारी विद्यालयाशी किंवा संपर्क करा या नंबरवर 9422859497. आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय, भानापेठ वार्ड, कस्तुरबा रोड, चंद्रपूर 442402. आणि आमचा ईमेल आहे bkmarathi@gmail.com. जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची DVD MP3 उपलब्ध आहे.